അഥ പഞ്ചമോധ്യായ സൂത ഉവാച പിതര്യുപൃതേ തേന ജനനി താടിതാഭൃശം ക്വവിത്തം തിഷ്ഠതി ബ്രൂഹി ഹനിഷ്യേ ലത്തയാ നചേത് ഇതി തദ്വാക്യ സന്ത്രാസാ ജനന്യാ പുത്ര ദുഃഖതഃ കൂപേ പാത കൃതോ രാത്രൌ തേന സാ നിധനം ഗത ഗോകർണസ്തീർത്ഥയാത്രാർത്ഥം നിർഗതോ യോഗ സംസ്ഥിതഃ ന ദുഃഖം ന സുഖം തസ്യ ന വൈരീ നാപി ബാന്ധവ ധുന്ധകാരി ഗൃഹേ തിഷ്ഠത് പഞ്ചപന്യവധൂവൃതഃ അത്യുഗ്ര കർമ്മകർത്താ ച തത്പോഷണ വിമൂഢധി ഏകദാ കുൽട്ടാസ്താസ്തു ഭൂഷണാന്യഭിലിപ്സവ തദർത്ഥം നിർഗതോ ഗേഹാത് കാമാന്ധോ മൃത്യുമസ്മരൻ യത തതശ്ച സന്ദിത്യ വിത്തം വേഷ്മ പുനർഗത തതോ യച്ഛത് സുവസ്ത്രാണി ഭൂഷണാനി കിയന്തി ച ബഹുവിത്തചയം ദൃഷ്ട്വാ രാത്രൌ നാര്യോ വ്യചാരയൻ ചൌര്യം കരോത്യസൌ നിത്യം മതോ രാജാ ഗ്രഹീഷ്യതി വിത്തം ഹത്വാ പുനശ്ചൈനം മാരിഷ്യതി വിനിശ്ചിതം തതോ അർത്ഥഗുപ്തയേ ഗൂഢം അസ്മാഭിഃ കിം ന ഹന്യതേ നിഹത്യേനം ഗൃഹീത്വാർത്ഥം യാശ്യാമോ യത്ര കുത്രചിത് ഇതി തഃ നിശ്ചയം കൃത്വാ സുപ്തം സമ്പദ്യ രശ്മഭിഃ പാശം കണ്ഠേ നിധായാസ്യേ തന്മൃത്യുമുപചക്രമു ത്വരിതം ന മമാരാസൌ ചിന്തയുക്താസ്തദാ ഭവൻ തപ്താഗാരസമൂഹാശ്ച തന്മുഖേ ഹി വിചിക്ഷിപുഃ അഗ്നിജ്വാലാതി ദുഃഖേന വ്യാകുലോ നിധനം ഗതഃ തം ദേഹം മുമുചുർഗ്യ ഗർത്തേ പ്രായ സാഹസികാ സ്ത്രിയ തേ ജ്ഞാതം തദ്രഹസ്യം തു കേനാപീദം തഥൈവ ച ലോകൈ പൃഷ്ട്വാ വദന്തി സ്മ ദൂരം യാത പ്രിയോ ഹിന ആഗമിഷ്യതി വർഷേസ്മിൻ വിത്തലോഭ വികർഷിതഃ സ്ത്രീണാം നൈവ തു വിശ്വാസം ദുഷ്ടാനാം കാരയേത് ബുധ വിശ്വാസേയ സ്ഥിതോ മൂഢ സ ദുഃഖൈ പരിഭൂയതേ സുധാമയം വചോ യാസാം കാമിനാം രസവർദ്ധനം ഹൃദയം ക്ഷുർധാരാഭം പ്രിയ കോ നാമ യോഷിതാം സന്ദിത്യ വിത്തം തായാത കുരുടാ ബഹുഭർത്തൃക ധുന്ധകാരി ബഭൂവാത മഹാൻ പ്രേത കുകർമ്മത വാത്യാരൂപധരോ നിത്യം ധാവൻ ദശ ദിശോത്തരം സീതാതപ പരിക്ലിഷ്ടോ നിരാഹാര പിപാസിത ന ലേവേ ശരണം ക്വാപി ഹാ ദേവേ ഹാ ദൈവേതി മൂർവദൻ കിയത്കാലേന ഗോകർണോ മൃതം ലോകാദ ബുധ്യത അനാഥം തേ വിദിത്വേവം ഗയാ ശ്രാദ്ധമചീകരത് തസ്യസ്മിൻ തീർത്ഥേ തു സംയാതി തത്ര ശ്രാദ്ധം അവർത്തയത് ഏവം ബ്രവന് സ ഗോകർണ സ്വപുരം സമുപേവാന് രാത്രു ഗ്രിയാംഗണേ സ്വപ്തും ആഗതോ ലക്ഷിത പരൈ തത്ര സുപ്തം സ വിജ്ഞായ ധുന്ധകാരി സ്വബാന്ധവം നിശിതേ ദർശയാമാസ മഹാരൗദ്രതരം വപുഃ സകൃന്മേഷ സകൃദ്ഹസ്തി സകൃച്ച മഹിഷോഭവത് സകൃദിന്ദ്ര സകൃച്ചാഗ്നി പുനശ്ച പുരുഷോഭവത് വൈപരീത്യമിദം ദൃഷ്ട്വാ ഗോകർണോ ധൈര്യ സംയുത അയം ദുർഗതിക കോപി നിശ്ചിത്യാഥ തമബ്രവീത് ഗോകർണ ഉവാച കസ്ത്വം ഉഗ്രതരോ രാത്രൌ കുതോ യാതി ദശാമിമാം കിം വാ പ്രേത പിശാചോ വാ രാക്ഷസോതി ശംസന സൂത ഉവാച ഏവം പൃഷ്ടസ്തദാ തേന രുരോദോച്ചൈ പുനഃ പുനഃ അശക്തോ വചനോച്ചാരേ സംജ്ഞാമാത്രം ചകാര തതോഞ്ജലൌ ജലം ത്യക്ത്വാ ഗോകർണസ്തമുദൈരയത് തത്സേകഹത പാപോസൌ പ്രവക്തുമുപചക്രമേ പ്രേത ഉവാച അഹം ഭ്രാതാ ത്വദീയോസ്മി ധുന്ധകാരീതി നാമത സ്വകീയേനൈവ ദോഷേന ബ്രഹ്മത്വം നാശിതം മയാ കർമ്മണോ നാസ്തി സംഖ്യാ മേ മഹാജ്ഞാനേ വിവർത്തിനഃ ലോകാനാം ഹിംസക സോഹം സ്ത്രീവിർദുഃഖേന മാരിതഃ അത പ്രേതത്വമാപന്നോ ദുർദശാം ച വാമ്യഹം വാതാഹരേണ ജീവാമി ദൈവാഹി ദൈവാധീന ഫലോദയാത് അഹം അഹോ ബന്ധോ കൃപാസിന്ധോ ഭ്രാതർമമാശു മോചയ അഹോ ബന്ധോ മാ കൃപാസിന്ധോ ഭ്രാതർമമാശു മോചയ ഗോകർണോ വചനം ശ്രുത്വാ തസ്മൈ വാക്യമഥാബ്രവീത് ഗോകർണ ഉവാച ത്വദർത്ഥം തൂഗയാ പിണ്ഡോ മയാ ദത്തോ വിധാനതഃ തത്കഥം നൈവ മുക്തോസി മമാശ്ചര്യമിദം മഹത് गया श्राद्धान्न मुक्तिश्चेद उपायो ना परस्वी है किम विधेयम मया प्रेत तत्त्वं वद सविस्तरम। प्रेत उवाच गया श्राद्ध सतेनापि मुक्तिर्मेन भविष्यति उपायम परम किंचित त्वं विचारय सांप्रदम इति तद्वाक्यमाकर्ण्य गोकर्णो विस्मयंगत शत श्राद्धैर्न मुक्तिश्चेद असाध्यम मोचनम तव। इदानीं तु निदं स्थानम आतिष्ठ प्रेत निर्भय त्वन्मुक्ति साधकम किंचिदाचरिष्ये विचार्य च धुन्धकारी निदस्थानम केनादिष्टस्ततो गतः गोकर्णश्चिन्तयामास ताम रात्रिम न तदध्यगात। प्रातस्तमागतम दृष्ट्वा लोका प्रीत्या समागता तत्सर्वं कथितं तेन यज्जातं च यथा निशि विद्वांसो योगनिष्ठाश्च ज्ञानिनो ब्रह्मवादिन त्वन्मुक्तिं नैव ते पश्यन्त शास्त्रसञ्चयान्। ततः सर्वैः सूर्यवाक्यं तन्मुक्तौ स्थापितं पुरं गोकर्णः स्तम्भनं चक्रे सूर्यवेगस्य वै तदा तुभ्यं नमो जगत्साक्षिं ब्रूहि मे मुक्तिहेतुकं। तत्श्रुत्वा दूरतः सूर्यं स्फुटमित्यभ्यभाषत। श्रीमद्भागवतान्मुक्ति सप्ताहं वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर्धर्मरूपं तु विश्रुतं सर्वे ब्रुवन् प्रयत्नेन कर्तव्यं सुकरं त्विदं गोकर्णो निश्चयं कृत्वा वाचनार्थं प्रवर्तितः। तत्र श्रवणार्थाय देशग्रामाज्जनाययुः पङ्वन्धवृद्धमन्दाश्च तेऽपि पापक्षयाय वै। समाजस्तु महाजातो देवविस्मयकारक यदैवासनमास्थाय गोकर्णो कथयत् कथाम् स प्रेतोऽपि तदायात स्थानम् पश्यन्नितस्तत सप्तग्रन्थियुतम् तत्र पश्यत् कीचकमुच्छ्रितम् तन्मूलच्छिद्रमाविश्य श्रवणार्थम् स्थितो यसौ वातरूपी स्थितम् कर्तुम् अशक्तो वंशमाविशत् वैष्णवम् ब्राह्मणम् मुख्यम् भ्रातरम् परिकल्प्य स प्रथमः स्कन्धतः स्पष्टमाख्यानम् धेनुजोऽकरोत्। दिनान्ते रक्षिता गाता तदा चित्रम् बभूवः वंशैकग्रन्थिभेदोऽभूत् सशब्दम् पश्यताम् सताम् द्वितीयह्नि तदा सायम् तृतीयग्रन्थिभेदनम् तृतीयग्रन्थिभेदनम् एवम् सप्तदिनैश्चैव सप्तग्रन्थिविभेदनम् कृत्वा स द्वादशस्कन्धे श्रवणात् प्रेतताम् जहु दिव्यरूपधरो जातस्तुलसीदाममण्डितः पीतवासा घनश्यामो मुकुटे कुण्डलान्वितः ननाम भ्रातरम् सद्यो गोकर्णमिति चाब्रवीत् त्वया मोचितो बन्धो कृपया प्रेतकष्मलात्। धन्या भागवती वार्ता प्रेतक्रीडा विनाशिनि सप्ताहोऽपि तदा धन्य कृष्णलोकफलप्रदः कम्पन्ते सर्वपापानि सप्ताह श्रवणे स्थिते अस्माकम् प्रलयम् सद्य कथा चेयम् करिष्यति। आर्द्रम् शुष्कम् लघु स्थूलम् वाङ्मनः कर्मभिकृतम् श्रवणम् विदहेत् पापम् पावकः समिधो यथा अस्मिन् वै भारते वर्षे सूरिभिर्देव संसिधि अकथा श्रविणाम् पुंसाम् निष्फलम् जन्म कीर्तितम्। किं मोहितो रक्षितेन सुस्पष्टेन बलीयसा अद्रुवेण शरीरेण सुखशास्त्रकथाम् विना अस्थिस्तम्भम् स्नायुबद्धम् मांसशोणितलेपितम् चर्मावनद्धम् दुर्गन्धम् पात्रम् मूत्रपुरीषयोः जराशोकविपाकार्थम् रोगमन्दिरमातुरम् दुष्पूरम् दुर्धरम् दुष्टम् सदोषम् क्षणभङ्गुरम् कृमिभिद्भस्मसंज्ञान्तम् शरीरम् इति वर्णितम् अस्त्रेण स्थिरम् कर्म कुतोऽयम् साधयेन्न हि यत्प्रातः संस्कृतम् चान्नम् सायम् तच्च विनिष्यति तदीय रस सम्पुष्टे काये का नाम नित्यता। सप्ताह श्रवणाल्लोके प्राप्यते निकटे हरिः अतो दोष निवृत्त्यर्थम् एतदेव हि साधनम् बुद्बुधायव तोयेषु मशका इव जन्तुषु जायन्ते मरणायैव कथा श्रवणवर्जिताः जरस्य शुष्कवंशस्य यत्र ग्रन्थिविभेदनम् चित्रम् किमु तदा चित्त ग्रन्थिभेद कथा श्रवात्। भिद्यते हृदय ग्रन्थिश्चिद्यन्ते सर्वसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते संसारकर्दमालेप प्रक्षालन पटीयसी कथातीर्थे स्थिते चित्ते मुक्तिरैव बुधैः स्मृता। एवं ब्रुवति वै तस्मिन् विमानमागमत् तदा वैकुंठवासिभिर्युक्तं स्वरदीप्तिमण्डलम्। सर्वेषां पश्यतां भेदे विमानं धुन्दलीसुत विमाने वैष्णवान् वीक्ष्य गोकर्णो वाक्यमब्रवीत्। गोकर्ण उवाच अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मला आनीतानि विमानानि न तेषां युगपत्तः। श्रवणं समभागेन सर्वेषां ये दृश्यते फलभेद कुतो जाते प्रब्रुवन्तु हरिप्रियाः। हरिदासः ऊचुः श्रवणस्य विभेदेन फलभेदोऽत्र संस्थितः। श्रवणं तु कृतं सर्वैर्न तथा मननं कृतं फलभेदस्ततो जातो भजनादपि मानद। सप्तरात्रमुपैष्येवं प्रीतेन श्रवणं कृतं मरणादि तथा तेन स्थिरचित्ते कृतं वृषम्। अदृढे च अतज्ञानं प्रमादेन हतं श्रुतं संदिग्धो हि हतो मन्त्रो व्यग्रचित्तो हतो जपः। अवैष्णवो हतो देशो हतं श्राद्धमपात्रकम् अश्रौत्रिये दानम् अनाचारम् हतं कुलम्। विश्वासो दीनवाक्येषु स्वस्मिन् दीनत्वभावना मनोदोषजयश्चैव कथायाम् निश्चला मति। एवमादिकृतम् चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम्। पुनः श्रवान्ते सर्वेषाम् वैकुण्ठे वसति ध्रुवम्। गोकर्ण तव गोविन्दो लोकम् या दास्यति स्वयम्। गोकर्ण तव गोविन्दो गोलोकम् दास्यति स्वयम्। एवमुक्त्वा ययुः सर्वे वैकुण्ठम् हरिकीर्तनाः। श्रावणे मासि गोकर्ण कथामूचे तथा पुनः सप्तरात्रवतीम् भूय श्रवणम् तैः कृतम् पुनः। कथा समाप्तो यज्जातम् श्रूयताम् यच्च तच्च नारद। विमानैः सह भक्तैश्च हरिराविर्बभूवः। जय शब्दा नमः शब्दास्तत्रासन् बहवस्तदा। पाञ्चजन्यध्वनिम् चक्रे हर्षात् तत्र स्वयम् हरि। गोकर्णम् तु समालिङ्ग्या करोत् स्वसदृशम् हरिः। श्रोत्रीनन्यान् गणश्यामान् पीतकोशेयवाससे किरीटिनः कुण्डलिनस्तथा चक्रे हरिः क्षणात्। तद्ग्रामे ये स्थिता जीवाः आश्वचाण्डाल जातयः। विमाने स्थापिता तेऽपि गोकर्ण कृपया तदा। प्रेषिता हरिलोके च यत्र गच्छन्ति योगिनः। गोकर्णेन स गोपालो लोकपा गोलोकम् गोपवल्लभम्। कथा श्रवणतः प्रीतो प्रययौ भक्तवत्सलः। प्रेषिता हरिलोके ते यत्र गच्छन्ति योगिनः। गोकर्णेन स गोपालो गोलोकम् गोपवल्लभम्। कथा श्रवणतः प्रीतो निरीयौ भक्तवत्सलः। अयोध्यावासिनः पूर्वम् यथा रामेण सङ्गता तथा कृष्णेन ते नीता गोलोकम् योगि दुर्लभम्। यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानाम् न गतिः कदा। तम् लोकम् हि गतास्ते तु श्रीमद्भागवत श्रवात्। रूमोऽत्र ते किम् फलवृन्दमुज्ज्वलम् सप्ताह यज्ञेन कथासु चितम्। कर्णेन गोकर्ण कथाक्षरो यै पीतश्च ते गर्भगता न भूय। वाताम्बुपूर्णाशन देह शोषणैस्तपो विरुग्रैश्चिरकाल सञ्चितैः। योगैश्च संयान्ति नितां गतिम् वै सप्ताह गाथा श्रवणेन यान्ति माम् यान्ति याम्। इतिहासमिमम् पुण्यम् सान्निल्योऽपि मुनीश्वरः। पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानन्द परिप्लुतः। आख्यानमेतत् परमम् पवित्रम् श्रुतम् चकृद्वै विदहेदगौघम्। श्राद्धे प्रयुक्तम् पितृतृप्तमाहविन्नित्यम् सुपाठाद पुनर्भवम् च। इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्भागवत् महात्म्ये गोकर्णमोक्षवर्णनम् नाम पञ्चमोऽध्यायः।